सलग दुसरा अंदा भारत आणि मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर एक खूप खास व्यक्ती आहे, अभिजित देशमुख. सिनेक्रॉन मध्ये तो आयटी मध्ये काम करतो, स्पोर्ट्स एन्थुझियास्ट आहे, ब्लॉगर आहे, पण सगळ्यात महत्वाचं अभिजित काय करतोयस तू नेमकं, मला अजूनही आय कॅन गेट माय माइंड अराउंड इट.
मी रिओ ऑलिम्पिकसाठी टेनिससाठी ऍज अ फील्ड ऑफ प्ले टीम मेंबर सिलेक्ट झालो आहे.
टेनिससाठी म्हणजे सानिया बरोबर खेळणार नाहीयेस तू?
नाही, मी खेळणार नाही, पण मी तिथे मॅनेज करणार आहे.
बट व्हॉट डज दॅट इव्हन मीन? देख, त्याला अगदी असं जवळून समोरून बघता येणार आहे आणि टेनिसच्या मॅचेस मध्ये तो तिथे फील्डवर त्या त्या ग्राउंडवर असणार आहे. पण म्हणजे काय हे, काय 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 करणार कायस?
बेसिकली जे सगळं लॉजिस्टिक मॅनेजमेंट असतं फ्रॉम द टाइम की सगळे जे प्लेयर्स अराईव्ह करता त्यांना अरायव्हल झोन मध्ये पिकअप करून टू टेक केअर त्यांचं सगळं जे लागणार आहे त्यांना टिल द टाइम दे गेट ऑन द फील्ड आणि ज्या सगळ्या गोष्टी त्यांना
बेसिकली त्यांची काळजी घ्यायची.
येस, बेसिकली.
आणि ते कुठेतरी चुकून हरवू नये वगैरे?
हरवू नये ते तर आहेच, पण त्यांना ज्या ज्या गोष्टी लागत असतात की टेनिसमध्ये आपल्याला माहितीच आहे की खूप टेक्निकल एरियाज लागत असतात.
म्हणजे काय, म्हणजे सानिया जर म्हणाले की अभिजित देशमुख मला चिकन बिर्याणी घेऊन या आत्ताच्या आत्ता लगेच,
नाही तशातलं नाही
चुकलं
नाही.
ओके, काय कुणाला काय लागेल काही सांगता येत नाही. मी जर तिथे असतो आणि माझी जर तुला काळजी घ्यावी लागली असती तर पहिला प्रश्न हाच असता माझा की चिकन मटन बिर्याणी आहे का पटकन घेऊन कुठून तरी. बट दिस इज ऍब्सोल्युटली अमेझिंग अँड व्हॉट आय वॉन्ट टू नो इज की हा जॉब तुला मिळाला कसा, याचे तुला काही पैसे मिळणार आहेत का ते खर्च करणार आहेत, आणि तू अप्लाय कसं केलंस आणि तुला का सिलेक्ट केलं हे सगळं आपण घेऊया. माझ्या बरोबर आहे अभिजित देशमुख जो चाललाय रिओ ऑलिम्पिक्सला आणि अगदी आत्ता परवा 27 तारखेलाच तो निघतोय. 8:22 ऑन द क्लॉक. मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम. बस जाते रहो.